उत्पत्ती अध्याय 22. या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहमाची परीक्षा घेतली. तो अब्राहमाला म्हणाला, अब्राहमा. अब्राहम म्हणाला, हा मी येथे आहे. नंतर देव म्हणाला, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहकाला घेऊन तू मोरिया देशात जा, आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहम पहाटेस लवकर उठला. त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले. आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्या बरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. तिसऱ्या दिवशी अब्राहमाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली. मग अब्राहम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करून आणि तुम्हाकडे परत येऊ. अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली. त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर निघाले. इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, माझ्या बाबा. अब्राहमाने उत्तर दिले, मी येथे आहे माझ्या मुला. इसहाक म्हणाला, मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? अब्राहम म्हणाला, माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल. तेव्हा अब्राहम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहोचले, तेथे अब्राहमाने एक वेदी बांधली. त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले आणि वेदीवरील लाकडावर ठेवले. मग अब्राहमाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला. परंतु तेवढ्यात परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. अब्राहमाने उत्तर दिले, मी येथे आहे. तो म्हणाला, तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्रालाही राखून ठेवले नाही. आणि मग अब्राहमाने वर पाहिले आणि पहा, त्याच्या मागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक इडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या इडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले. तेव्हा अब्राहमाने त्या जागेला परमेश्वर पुरवठा करेल असे नाव दिले. आणि आजवर देखील परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल असे बोलले जाते. नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहमास दुसऱ्यांदा हाक मारली आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत. मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही, मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन, आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस. मग अब्राहम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैरशेबाला गेले आणि तो बैरशेबा येथे राहिला. या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहमाला असा निरोप आला, पहा, तुझा भाऊ नाहोर व त्याची पत्नी मिल्का यांनाही आता मुले झाली आहेत. त्याच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, आरामाचा बाप कमुएल, त्यानंतर केसेद, हजो, पिल्दाश, यिल्दाप आणि बथुएल अशी त्यांची नावे आहेत. बथुएल रिबकाचा बाप होता. अब्राहमाचा भाऊ नाहोर याचपासून मिल्केला हे 8 पुत्र झाले. त्याची उपपत्नी रेउमा हिलाही त्याच्यापासून तेबाह, गहाम, तहश व माका हे चार पुत्र झाले.